श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। तेराव्या श्लोकापर्यंत अठराव्या अध्यायाचं निरूपण काल आटोपलं होतं। तेराव्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलं की कर्माची कारणं आणि कर्माचे हेतू हे पाच असतात। आता ते नेमके कोणते असतात हे आज 14व्या अध्यायापासून पुढे आपण पाहणार आहोत। आज आपण 14वा अध्याय नाही, 14व्या श्लोकापासून पुढे पाहणार आहोत। आज आपण 14वा श्लोक घेणार आहोत 18व्या अध्यायाचा, ज्याच्यामध्ये कारणाचे जे मुख्य कर्माचे कारण आणि त्यांचे हेतू आपण पाहणार आहोत।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्।
आता ती कारणे म्हणजे शरीर, त्याचप्रमाणे जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार, आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठाती देवता। पहिलं कारण शरीर, दुसरं कारण जीव, तिसरं इंद्रिये, चौथं प्राणाचा व्यापार, प्राण अपान प्राण, आणि पाचवं कारण म्हणजे या सर्व इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता।
तैसी यथा लक्षणे आईकपा कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येथ ययाते अधिष्ठान ऐसे मणी जेते याची उद्देशे जे स्वभोग्येसी वसे भोक्ता येथ इंद्रियांच्या दाही हाती जाचोनिया दिवो राती सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये तिये भोगावया पुरखा आनठाऊची नाही देखा म्हणून अधिष्ठान भाखा बोली जे देह हे चोविसाही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथले येथ किंबहुनावस्थात्रया अधिष्ठान धनंजया म्हणोनी देहायया हे चिनाम।
त्या कर्मांची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती व्यवस्थित ऐक। आता या पाच कारणांपैकी देह म्हणजे शरीर हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो। या देहाला अधिष्ठान असेही म्हणतात। याचे कारण की भोक्ता जो जीव तो आपल्या सुख दुःखादी भोगांसह येथे म्हणजे या देहात या शरीरात वास करतो। इंद्रिय रूपी 10 हातांनी, 10 हात म्हणजे 5 कर्मेंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये असे ही 10 हात म्हटलेले आहेत। तर इंद्रिय रूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे या प्रकृतीकडून मिळविले जातात ती सुखदुःखे भोगण्याकरिता देहाला, जीवाला देहाशिवाय दुसरी जागाच नाही, जीवाला या देहातच ते भोगावे लागते आणि म्हणून आपण त्यासाठी जन्म घेतो। म्हणून देहाला अधिष्ठान असेही म्हणतात। देह हे मुख्य अधिष्ठान आहे। 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहामध्ये बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते। फार काय सांगावे, 24 तत्व म्हणजे या आधीच्या ओवीमध्ये 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे। आपण हे पाहिलं होतं ज्यावेळी क्षेत्र क्षेत्रज्ञ याचा विचार आला होता, तर त्यावेळी क्षेत्र जे आहे ते आपण सांगितलं होतं की ते 36 तत्वांचं आहे। पण मग प्रकृती पुरुष विचार जो जेव्हा आला तर ती प्रकृती जी असते ती 24 तत्वांची असते आणि पुरुष हा 25वा तत्व. तर ते जे 36 तत्व तिकडे सांगितले आहे सांख्यशास्त्रामध्ये त्याला असं 24 तत्व म्हटलेलं आहे. तर 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह म्हणजे हे घर आहे आणि या देहामध्ये बंधमोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे अर्जुना, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देहच आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे, कारण यात तिन्ही अवस्था, माणसाच्या तिन्ही अवस्था जागृती स्वप्न आणि सुषुप्ती, सुषुप्ती म्हणजे जागेपणा आणि झोपायच्या आधीची जी अवस्था असते तिला सुषुप्ती म्हणतात, अर्धनिद्रित अवस्था. आणि करता ते दुजे कर्माचे कारण जाणिजे प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे आकाशची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी का निद्रा भरे बहुवे राया आपण पेठाऊवे नव्हे मग स्वप्निंचिये सामावे रंकपणी तैसे आपुले नी विसरे चैतन्यची देहाकारे आभासोनी आविष्करे देहपणे जे जया विचाराच्या देशी प्रसिद्धी गा जीवू ऐसी जेणे भाष केली देहेसी आघवा विषयी. आणि कर्माचे दुसरे कारण करता हे समजावे. करता म्हणजे जो कर्म करतो तो करता. शरीर आता अधिष्ठान झालं आणि दुसरा करता. ज्या कर्त्याला, करता कोण आहे, हा जीव, हा आत्मा नाही, जीव. प्रकृती ज्याच्याकडून करवून घेत आहे तो जीव आहे. तर ज्या कर्त्याला म्हणजे जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आता परत थोडासा विस्तार करून सांगतो. परत दोनदा ज्ञानेश्वरी भाषणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आत्मा, चैतन्य, जीव, शरीर हे सगळे वेगवेगळे भाग आहे बरं का. दुर्दैवाने आपण या सगळ्यांना एकच समजतो. चैतन्य त्या परमात्म स्वरूपापासून येणारा एक कण आणि जे सर्वत्र व्याप्त आहे ते चैतन्य आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अनहद ऐकायला येतो. जिथे ब्रह्मनाद ऐकायला येतो तो ब्रह्मनाद मध्ये चैतन्य, जड चेतन सर्व गोष्टींमध्ये स्थावर जंगमामध्ये सर्वत्र जिथे भरलेलं आहे ते चैतन्य. त्या चैतन्याचा एक कण म्हणजे आत्मा. तो आत्मा आपल्या शरीरामध्ये असतो चैतन्याच्या स्वरूपात, पण जो जीव असतो ज्याला आपण जीव म्हणतो, आईच्या उदरामध्ये पहिल्यांदा बाळ असताना दुखदुख व्हायला लागते तेव्हा आईला पहिल्यांदा कळते की आपल्या उदरात असलेल्या गर्भात जीव पडला. तो जीव जे आहे तो त्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून इथे म्हटलंय की ते चैतन्याचे प्रतिबिंब आहे जीव. आणि ते दुसरं कारण आहे या कर्मांचं. पहिलं कारण, सर्व कर्मांची अधिष्ठात्री अशी ही देहव्यवस्था, ज्याला 36 तत्वाची समजा किंवा सांख्ययोगामध्ये 24 तत्वाची समजा. तर हे शरीर पहिलं कारण आणि या शरीरामध्ये असणारा जीव हे दुसरं कारण. आकाशच पाण्याची वृष्टी करते, त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते, मग आकाश त्या डबक्यामध्ये प्रतिबिंबित होते. तर ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते मग ते आकाश, नाही का. वस्तुत ते आकाश नाही आहे, तिथं प्रतिबिंब आहे. किंवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही, खूप त्याला गाढ झोप लागली असेल तर त्या झोपेत त्याला माहीत पडते का मी राजा आहे म्हणून. किंवा एखाद्या अधिकाऱ्याला, फार सिनियर ऑफिसरला झोपेमध्ये माहीत पडते का मी सिनियर ऑफिसर आहे. मग त्याला आपण दरिद्री आहोत असे जर स्वप्न पडले तर मग तो स्वप्नामध्ये भिकारी सुद्धा होतो, आणि त्या भिकारीपणात तो तद्रूप होतो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानाव्यास लागते. म्हणजे तो आत्मा, त्याचं चैतन्य जे आहे, त्यालाच असं वाटतं की मीच देह आहे, जेव्हा की तो परमात्मा स्वरूप चैतन्याचा एक अंश आहे. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात, कारण ते प्रतिबिंब आहे. आणि त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींसंबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे आणि कायमस्वरूपी तो जीव समजतो की मी काही नाही, मी हे फक्त एक शरीरच आहे. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, एथ करता येणे नामे बोलिजे जीवू, मग पाते यांच्या केशी एकीच उठी उठी जैसी, मोकळी चबरी ऐसी चिरी वगमे, का घरा तूल एकू दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी, तेवी बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का, ते पृथग्विध करण कर्माचे या कारण, तिसरे गा जाण नृपनंदना. तर प्रकृतीची कर्मे करते, ती कर्मे मी केली असे हा जीव भ्रमाने म्हणतो आणि म्हणूनच त्या जीवाला कर्ता असे म्हटले आहे. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्याच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जशी अखंड असते, परंतु चौरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते. घरामध्ये असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते, त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्राद्री इंद्रियांच्या द्वारा, म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय यांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियाच्या आकाराने बाहेर पसरते. हे अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे. पहिलं कारण देह, दुसरा जीव आणि तिसरं ही ज्ञानेंद्रिये. आणि पूर्व पश्चिम वाहणी निघालिया बोधाचिया मिळणी, होय नदी नद पाणी एकची जेवी, काय कूची पुरुष जैसा अनुसरत नवारसा, नवविधू ऐसा आवडो लागे, तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपायिनी, ते पडिली नाना स्थानी नाना होय, जै वाचे करी येणे तै तेची होय बोलणे, हाता आली तरी घेणे देणे होय, अगा चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधो द्वारी दोही क्षरणे तेची. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघांमध्ये मिळून वाहू लागते, ते नदी आणि नद या नावाने ओळखले जाते. अथवा शृंगार, शांतरस असे जे नवरस आहेत ते अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे वाटायला लागतो. त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या नावांची होते. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा बोलण्याच्या रूपात येते, हातात येते तर घेण्या देण्याची व्यापार करते, नाकात येते तर श्वास घेण्याचं काम करते. अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तर ती समजना आणि दोन्ही अधोद्वारांच्या ठिकाणी गळणे म्हणजे तीच होय, नाही का? कंदौनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणु म्हणी पे, मग ऊर्ध्वीचिया रिगिनिगा पुढती तेची शक्ती पैगा, उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली, अधोरंध्राचे निवाही अपानू हे नाम लाही, व्यापकपणे होये व्यानुतेची,
आरोगिले नीरसे शरीर भरी सरिसे आनी न सांडिता असे सर्वसंधि ऐसी आया राहटी मगतेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोलिजेगा।
नाभी कमळापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरामध्ये प्राण असे म्हणतात, म्हणजे नाभी चक्रापासून हृदयापर्यंत, नाही का? मग पुढे त्याच शक्तीचा हृदयावर्षा येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान म्हणतात। अपान, उदान, प्राण हे माहिती आहे ना। खालच्या द्वाराच्या गतीमुळे तिला अपान म्हणतात। हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आहे आणि व्यापकपणाने ती शक्ती व्यान झालेली आहे। सेवन केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते। अर्जुना, अशा या व्यापारामुळे त्याच क्रियेला समान असे म्हणतात। तर प्राण, अपान, उदान, समान ह्या सर्व जे प्राणांचे प्रकार आहेत हे सर्व ही प्राणशक्तीच होते। आणि जांभई शिंक ढेंकर ऐसे सा हो तसे व्यापार नाग कुर्म कुकर इत्यादी होय एवं वायुची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसे जे ते भेदली वृत्तिपंथे वायु शक्तिगा येथे कर्म कारण चौथे ऐसे जाण आणि ऋतु बरवा शारदू शारदी पुळती चांदू चंद्री संबंधू पूर्णिमेचा का वसंती बरवा रामू आरामिही प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा।
आणि जांभई शिंक ढेंकर असे जे व्यापार झाले असतात ती क्रियाशक्ती म्हणजे तिला नाग कुर्म कृकल अशा नावांनी निर्णया रूपामध्ये समजल्या जाते, जाणल्या जाते। याप्रमाणे अर्जुना, वायूची जी ही क्रिया किंवा क्रियाशक्ती ही एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे जी निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते। प्राणाची, वायूची, ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच इथे कर्माचे चौथे कारण आहे। आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला, त्यातही चंद्र उत्तम, आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा बहर जर आला, योग जर आला, तर तो अतिउत्तम। वसंत ऋतू बाग जशी आल्हाददायक करते, त्या बागेमध्ये प्रिय मनुष्याचा योग घडेल तर मग अधिक चांगले होईल। आणि त्या योगामध्ये जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी म्हणजे अधिकच मजा येते।
नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासही यावा परागाचा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शु जैसा तैसे सर्ववृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा जय अधिष्ठात्रिया कामिळा देवतांचा जो मनोनी चक्षुरादिकी दाही इंद्रिया पाठी स्वानुग्रही सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद।
अथवा अर्जुना, कमळाच्या ठिकाणी जसा विकास हा शोभादायक असतो आणि त्या विकासामध्ये देखील जसा परागाचा उठाव हा विशेष चांगला दिसून पडतो, जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे आणि त्या कवित्वामध्ये जशी सुरसतेची बहार आहे, ह्या सुरसतेला ज्याप्रमाणे परमात्म तत्वाचा स्पर्श व्हावा, असा संबंध यावा, त्याप्रमाणे मन वगैरे जे सर्व वृत्ती आहेत आपल्या, त्या ऐश्वर्यामध्ये जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्यांची अपूर्ण शोभा यावी, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आणि त्यांचे समुदाय आणि त्यांची अनुकूलता ही एकच सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे, म्हणजे या अधिष्ठात्री देवतांमुळे त्याला शोभा येते। म्हणून नाक, कान, डोळे हे आणि सगळे दहा प्रकारचे जे इंद्रिय यांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासहित जे सूर्य चंद्र या सगळ्या देवतांचा समुदाय आहे, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे पाचवे चांगले कारण आहे असे समज.
ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देव म्हणे. एवं माने तुझे आयणी तैसी कर्म जातांची हे खाणी पंचविदा करणी निरूपिली. आता हे चिखाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जिही ते हे तुही उघडे दामू पाचई.
अर्जुना, तो देवतांचा समुदाय म्हणजे हे कर्माचे पाचवे चांगले कारण आहे असे समज, असे परमात्मा अर्जुनाला म्हणाले. याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे घडते तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही पाच प्रकारच्या कारणाची खाण मी तुला सांगितली. आता ज्या हेतूंच्या योगाने ही पाच कारणरूपी खाण वाढते आणि मग सर्व कर्मांची रचना होते, ते पाच हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. नीट ऐक. आणि आज 14वा श्लोक घेऊन आजचा भाग आपण इथे संपवणार आणि उद्या त्याचे हेतूसुद्धा, कर्माचे हेतूसुद्धा सांगण्यात येतील. तो भाग उद्या घेऊया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.